आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. NCTEची मान्यताय मेळ्ळे उपरांत गोंय विद्यापीठ 2025-26 शिक्षणीक वर्सा सावन 4 वर्सांचो एकत्रीत शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम सुरू करतले. ह्या अभ्यासक्रमा खातीरचो प्रवेश राष्ट्रीय चाचणी एजन्सी म्हळ्यार NTA वरवीं जावपी राष्ट्रीय समान प्रवेश परिक्षे वरवीं जातलो. 12वी पास विद्यार्थी ह्या अभ्यासक्रमा खातीर अर्ज करपाक पात्र आसात. हो अभ्यासक्रम 2025-26 शिक्षणीक सत्रान वेचून काढिल्ल्या केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांनी IIT, NIT, प्रादेशिक शिक्षण संस्था, सरकारी महाविद्यालयांनी हेर मान्यताय प्राप्त संस्थांनी सुरू जातलो. NCET परिक्षा भारतातल्या 178 शारांनी 13 भाषांनी संगणक आधारित चाचणी CBT स्वरूपात जातली. आता यापुढे रेंट काराक परवाने दिवचे ना अशी घोषणा राज्य येरादारी संचालनालयान केल्या. रस्ते सुरक्षा, येरादारी कोंडी आणि नेम पाळप ना हाजेकडे संबंधित चिंता लक्षात घेऊन लोकांच्या बऱ्या खातीर हो निर्णय घेतला. अपघातांत सापडिल्ल्या वाहनांचो विचार केल्यार भाडेपट्टीचेर घेतिल्ल्या वाहनांचो सगळ्यांत चड वाटो आशिल्ल्याचे दिसून आयला. पर्यटकांकडल्यान जायते फावट सोऱ्याच्या धुंदीन निश्काळजीपणान गाडी चलोवप जाता आणि हाका लागून भिरांकूळ अपघात जातात असे येरादारी संचालक परिमल अभिषेक हांणी म्हळे. राज्य येरादारी संचालनालयाच्या निर्णयाचे फाटभुयेर ताणी एक भौशीक सुचवणी जारी करीत अर्जदारांक रेंट कार परवान्या खातीर कसलेच नवे अर्ज सादर करचे न्हय असे आवाहन केला. आता रेंट कारीक लागून जरी पर्यटकांक तांचे सोयी प्रमाण जाय थंय जाय तशे भोंवपाची मेकळीक जरी आसली तरी सोरो वा घुवळे वखदांचे घुवळेन बेकायदेशीरपणान गाडयो चलयल्ल्यान जायते फावट अपघात घडिल्ल्यान जायत्या जाणांनी जीव वगडायला. पयशांच्या हायसान खासगी वाहनाय भाड्याक दिवपाचे चलन वाढला. राज्य येरादारी संचालनालयान हाजेर कारवाय करपाक सुरू केल्ल्यान आता नव्यो सुचोवण्यो जारी केल्यात. पयली असो गुन्यांव करप्यांक 10,000 रुपयांचो दंड करतले. परत परत नेम मोडल्यार आनीक कर दंडाची वसुली करतले. मजगती अंदू पयल्या 2 महिन्यांनी येरादारी नेम मोडिल्ल्या 5,010 रेंट कार आणि रेंट बायकांचेर येरादारी खात्यान कारवाय केल्यात. हातून 1,381 रेंट कॅब आणि 3,629 रेंट बायकांचो आसपाव आसा. कायद्याची अंमलबजावणी करपाची तांग वाढोवपा खातीर गोंय पुलिसांनी भारतीय न्याय संहिता BNS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS आणि भारतीय साक्षी अधिनियम BSA अशा 3 नव्या गुन्हेगारी कायद्यांचे कोकणीतल्यान प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केल्यात. हे अभ्यासक्रम कर्मयोगी पोर्टलाचे लेगीत उपलब्ध आशिल्ल्यान कसल्याय संदर्भा खातीर आता कोकणी माहिती उपलब्ध जातली. गोंय पुलिसांनी 3 नवे गुन्हेगारी कायदे चालीक लायल्या उपरांत गुन्हेगारांक अटक करपाचे आणि तांकां ख्यास्त दिवपाचे प्रमाण बरेच वाढला. 1 जुलै 2024 सावन हे 3 नवे गुन्हेगारी कायदे लागू झाले. त्या उपरांत गोंय पुलिसांनी BNS खाला 1,232 केसी परतून नोंद केल्यात अशी पुलिसांनी माहिती दिल्या. 23 प्रकरणांत खटले पुराय झाले. न्यायालयांनी निर्णय दिले जातून 21 प्रकरणां दोषी थारली. गोंय पुलीस कर्मचाऱ्यांनी 3 नव्या गुन्हेगारी कायद्याविषयी साबार प्रशिक्षण कार्यावळी घेतल्यात आणि हे संबंधी वेगवेगळी जागृताय सत्रांय चालू असतात अशा विशीच्या खबरेन म्हळा. गांवगिऱ्या वाठारांत क्रिकेटी कुरबा दिवपा खातीर जायत्यो सुविधा उपलब्ध करपाचो सरकाराचो यत्न आसा. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम दिवचल भागांतच उबारपा खातीर आमी यत्न करतात अशें खेळा मंत्री गोविंद गावडे हांणी सांगले. बतग्राम महोत्सवा निमतान दिवचले आयिल्ले मंत्री गोविंद गावडे हांकां पत्रकारांनी विचारले तेन्ना तांणी ही विशीं आपली भुमिका स्पश्ट केली. BCCIचे समितीचे रोहन देसाय हाची निवड जावप हे गोंयच्या क्रिकेट मळार म्हत्वाची घडणूक आसा अशें मंत्री गावडे हांणी सांगले. प्रधानमंत्री विश्वकर्मा येवजणे खाला गोंयांत 34,000 कारागीर नोंद जाल्यात. तातूंतल्या 4,000 जाणांनी 18 मळांचेर आपले शिक्षण पुराय केला पूण प्रशिक्षण पुराय केल्ल्यांनी रिणा खातीर अर्ज केल्ल्या 4,000 कारागिरां मदल्या फक्त 115 जाणांक हे येवजणे खाला रीण मेळा. सगळ्यांत चड मागणी शिंपी वेवसायांत आसा. हे मळार 18,000 जाणांनी नोंदणी केल्या अशी माहिती हस्तकला कापड आनी कापड खात्यान दिल्या. प्रधानमंत्री विश्वकर्मा येवजणे खाला जे पारंपारीक वेवसाय आसात तांकां उर्बा दिवपा खातीर ह्या वेवसायांतल्या मळार सरकार तांकां प्रशिक्षण दिवन तांची कुशळटाय उदरगतीचेर काम करता. गोंयांत ही येवजण चालीक लावपा खातीर केंद्रान हस्तकला कापड खात्याक नोडल एजन्सी नेमला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांज वेळा 7 वसांक.